नमस्कार, मध्य प्रदेश रीवा डिस्ट्रिक्ट से मैं आशीष के आज मोबाइल वाणी पर एक मराठी कविता लेकर हाजिर हूँ। मजाक नहीं भाऊ खरा सांगतो तुले, मजाक नहीं भाऊ खरा सांगतो तुले, दहावी पास वाले 12 साल लागले मले। ज्या वर्षी मी दहावीत गेलो, एक नहीं दोन नहीं 3 साल नपास झालो। मग लावला माया बापाने मास्टर संग लग्गा, मने दिन गवाचे पोते पास कर पोरगा, मने दिन गवाचे पोते पास कर पोरगा। धक्कल ढुक्कल करी दहावी मंदी गेलो, धक्कल ढुक्कल करी दहावी मंदी गेलो, गवाचे पोते देत देत पास होत गेलो, गवाचे पोते देत देत पास होत गेलो। दहावी मंदी माझा ठाट पाहण्यालायक होता, अभ्यासाले टेबल खुर्ची जागवाले माणूस होता। झोपलो मी तर माणूस जी झोपून जाय, आणि मंजाकी मंजाकी मध्ये दिवस निघून जाय, मंजाकी मंजाकी मध्ये दिवस निघून जाय। पेपरांना जाताना कापेंचे बंडल माया जवळ, मार्कलिस्ट पाहून अभ्यास राहायला करायचं। पेपर आले जवळ, पेपरांना जाताना कापेंचे बंडल माया जवळ, मार्कलिस्ट पाहून दोस्त मी सोपतीन मले हसली, मार्कलिस्ट पाहून दोस्त मी सोपतीन मले हसली। त्या वक्ती भाऊ मले लय लाज वाटली, त्या वक्ती भाऊ मले लय लाज वाटली। धन्यवाद।